स्तोत्र संहिता अध्याय 146 परमेशाचे स्तवन करा। हे माझ्या जीवा, परमेश्वराचे स्तवन कर। माझ्या जीवात जीव आहे, तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन। मला अस्तित्व आहे, तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन। अधिपतींवर भरवसा ठेवू नका, मनुष्यावर भरवसा ठेवू नका। त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही। त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो, त्याचवेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो। ज्याच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, तो धन्य। त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले। तो सदा आपले सत्यवचन पाळितो, तो छळलेल्यांचा न्याय निवाडा करीतो, भुकेल्यांना अन्न देतो, परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो, परमेश्वर अंधळ्यांना दृष्टी देतो, परमेश्वर वाकलेल्यांना उभे करीतो, परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करीतो, परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करीतो, अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करीतो, परमेश्वर सर्वकाळ राज्य करीतो। हे सियोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो। परमेशाचे स्तवन करा।